विषय प्रयत्न का महत्त्वाचा आहे, परिणाम नाही। आपण अनेकदा असं म्हणतो, मी प्रयत्न केला पण योग्य परिणाम आला नाही, तेव्हा आपल्याला वाईट वाटतं। पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, प्रयत्न म्हणजे फक्त परिणाम मिळवणं नाही। कधीकधी परिणाम उशिरा दिसतो, पण प्रयत्न लगेच आपल्याला बदलायला सुरुवात करतो। प्रयत्न म्हणजे काहीतरी शिकणं, तो आपल्याला अनुभव देतो आणि पुढच्या पायरीसाठी तयार करतो। प्रत्येक प्रयत्न आपल्याला थोडं अधिक मजबूत बनवतो। समजा तुम्ही पहिल्यांदा सायकल चालवायला शिकत आहात, पहिल्याच दिवशी तुम्ही नीट चालवालच असं नाही, पण प्रत्येक प्रयत्नातून तुम्हाला काहीतरी नवीन कळतं आणि हळूहळू तोल सांभाळायला येतो आणि त्यामुळे पुढचा प्रयत्न आधीपेक्षा चांगला होतो। असंच व्यवहारातही होतं। पहिला प्रयत्न कदाचित यशस्वी नसेल, पण तो प्रयत्न तुम्हाला पुढच्या वेळी अधिक समज देतो। काय करायचं आणि काय टाळायचं हे कळायला लागतं। हळूहळू आपला मार्ग स्पष्ट होत जातो। प्रयत्न केल्यामुळे आपण चुकांमधून शिकतो, स्वतःला सुधारतो आणि हळूहळू योग्य मार्ग शोधतो। जर फक्त परिणामाचाच विचार केला तर आपण घाबरतो, पण प्रयत्नांवर लक्ष दिलं तर आत्मविश्वास वाढतो आणि आपण पुढचा प्रयत्न करण्यासाठी तयार होतो। प्रत्येक छोटा प्रयत्न हा मोठ्या यशाची तयारी असते, म्हणून प्रत्येक प्रयत्नाला महत्त्व द्या। म्हणून लक्षात ठेवा, परिणाम लगेच मिळाला नाही तरी प्रयत्न थांबवू नका। पुढच्या वेळी काही जमलं नाही तर स्वतःला विचारा, या प्रयत्नातून मी काय शिकलो। हा प्रश्न तुम्हाला पुढचा प्रयत्न करायला तयार करतो। बाल उद्यमी यात्रा।